पुस्तकं जी असतात ना, ती एकदा वाचून झाली की त्यानंतर एकतर ती रद्दीत जातात किंवा मग कुठेतरी कपाटामध्ये पडून राहतात. पण असं होऊ नये, ज्यांना पुस्तकांची आवड आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन हा ग्रुप आलेला आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये आज आपल्या गप्पा सुरू आहेत. आणि अगदी आगळी वेगळी एक कल्पना जे घेऊन आलेले आहेत, ओपन लायब्ररी आपण ज्याला म्हणतो, अशी एक संकल्पना या तरुणांनी सुरू केली आहे. नेमकी या संकल्पनेमागे डोकं काय होतं, कशी आयडिया सुचली, सगळ्या गोष्टी आज इकडे कळणार आहेत आपल्याला. ज्यांनी ही आयडिया सुचवली, ज्यांनी ही इम्प्लिमेंट केली, असेच सर आज आपल्यासोबत आहेत. हॅलो सर.
हॅलो, माझं नाव नरेश गायकवाड आहे आणि मी प्रॉपर परभणीचाच आहे.
अच्छा.
मी सध्या पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये जॉब करतो आणि ही संकल्पना मला अशी सुचली की आमच्या काही मित्रांमध्ये आम्ही बुक्स एकमेकांना शेअर करायचो. सो सडनली आमचं असं झालं की ते बुक्स आम्ही वाचल्यानंतर काय करणार, त्याचं असं डिसाईड व्हायचं की आम्ही ते डोनेट करायचो कुणाला तरी. सो बेस्ट पॉसिबल असं नंतर आमच्या डिस्कशन मधनं असं झालं की आपण ह्या बुक्स, ही जी बुक्स आहेत आपण डोनेट करण्यापेक्षा आपण अशा लोकांना देऊयात की तिकडे ते ओपन प्लॅटफॉर्मवर ठेवूयात आणि तिथे त्या लोकांना ती सगळ्यांना युज मध्ये येतील अशी. आणि त्यामुळे आम्ही ह्या ओपन लायब्ररी मुवमेंटचा एक कन्सेप्ट तिकडे चालू केला, जीत मैदान पुणे कोथरूड साईडला. आणि हे पहिला शेल्फ आहे आणि त्या शेल्फला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नावांनी चालू केलेला आहे.
खरं म्हणाल तर यांची ही जी काही आयडिया आहे ना, मला ती प्रचंड आवडलेली आहे. म्हणजे तुम्हाला पैसेही खर्च करावे लागणार नाहीयेत आणि तुम्हाला पाहिजे तितकी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सुद्धा वाचायला मिळणार आहेत. अजून यांनी कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे ही ओपन लायब्ररी सुरू केलेली आहे, कसे लोक त्याचा लाभ घेत आहेत, सगळं कळणार आहे. तोवर तुम्ही मला सांगा की तुमचं आवडीचं पुस्तक कुठलं आहे. आरजे महक 935 फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि तिकडे तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.